स्तोत्रसंहिता अध्याय 146. परमेश्वराची स्तुती करा, हे माझ्या जीवा परमेश्वराची स्तुती कर. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवणे गाईन. अधिपतीवर किंवा ज्यांच्या ठाई तारण नाही अशा त्या मानवजातीवर भरोसा ठेवू नका. जेव्हा त्याचा श्वास थांबतो तो मातीस परत जातो, त्या दिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो. ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे. परमेश्वरांनी स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा सर्व काळ आपले सत्य पाळतो. तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो. परमेश्वर अंधाळ्यांचे डोळे उघडतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमान लोकांवर प्रेम करतो. परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो प्रीतहीनांना व विधवा यांना आधार देतो, परंतु तो वाईटांचा विरोध करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यांपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा.